विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. इयत्ता 12वीच्या परीक्षेत 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2.12% निकाल वाढला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा सुमारे 4% अधिक म्हणजे 95.44% आहे. कोकण विभागाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 97.51% असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 91.15% लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 94.44% आहे. शाखानिहाय निकालात यंदा विज्ञान शाखेचे विद्यार्थी सर्वाधिक 97.82% उत्तीर्ण झाले आहेत. कल्याणी नगर वाहन अपघात प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलानं चालवलेली गाडी केवळ विना क्रमांकच नव्हती तर ही गाडी विना नोंदणीत रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. मोसमीपूर्व पावसामुळे पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकाच्या आवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर पाणी साठू लागलं आहे. खाद्यपदार्थांच्या अनधिकृत स्टॉलच्या विळख्यात सापडलेल्या आणि दररोज हजारो प्रवासी तसंच शेकडो एसटी गाड्यांचा वावर असलेल्या या स्थानकाला सध्या अतिशय बकाल स्वरूप प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या सीएनजीच्या पुरवठ्यात अचानक कपात झाली असून त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. सीएनजीचा पुरवठा पूर्ववत कधी होणार याबद्दलची अधिकृत माहिती कोणाकडूनही दिली जात नसल्यानं वाहनचालक त्रासून गेले आहेत. पुणे शहरात स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतरही अधिकृत फलक धोकादायक असल्याचं निदर्शनाला आल्यास आयुक्तांच्या अधिकारात ते फलक उतरवण्यात येतील तसंच पुढील 15 दिवसात सर्व अनधिकृत फलक काढून टाकण्यात येतील असं महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मागील आठवडाभरात महापालिकेनं 70+ अनधिकृत फलक उतरवले मात्र त्यांचे लोखंडी सांगाडे अद्यापही जागेवरच आहेत. अनेक ठिकाणी फलक उभारण्यासाठी केलेला पाया अत्यंत तकलादू असल्याचं निदर्शनाला आलं आहे. राज्यात यंदा 2024-25 खरीप हंगामात 48 लाख टन खत पुरवठ्याचं नियोजन प्रस्तावित आहे. त्यामध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 45,53,000 टन खत पुरवठ्याचं नियोजन मंजूर केलं आहे. यंदा खताच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती पुणे कृषी संचालक विकास पाटील यांनी दिली. पुण्यातील भोर तालुक्यात इंद्रायणी, आंबेमोहर आणि हातसडीचा तांदूळ, नाचणी, हळद पावडर, हापूस, केशर आंबे आणि भाजीपाला यांच्या शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. आत्मा अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील 10 शेतकरी गटांची मिळून एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारी आरोग्य योजनेच्या पुणे विभागातर्फे कोथरूड, हडपसर, कात्रज आणि पिंपरी इथं नवीन औषधालय सुरू करण्यासंबंधीचं पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आलं आहे. सध्या सीजीएचएसची पुणे विभागात 10 औषधालय आहेत. भरतनाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे तर कार्याध्यक्षपदी अभय जबडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2024-25 या वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. संस्था स्थापनेच्या 130व्या वर्षानिमित्त संस्थेद्वारे येत्या वर्षात 130 सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा मानस आहे असं मुखडे यांनी सांगितलं. महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त रमाई रत्न स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ नम जोशी आणि शांताई संस्थेच्या अध्यक्षा रश्मी कांबळे यांना येत्या 26 तारखेला पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वंचित विकास संचलित अभया या एकल महिलांच्या मैत्री गटाचा दशकपूर्ती सन्मान सोहळा येत्या शनिवारी 25 तारखेला पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. परिस्थितीशी दोन हात करून मार्ग काढणाऱ्या स्त्रियांना या सोहळ्यास सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती वंचित विकासच्या कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डायलिसिस सेंटरमध्ये आतापर्यंत 64,387 रुग्णांनी अत्यल्प शुल्कामध्ये डायलिसिसचा लाभ घेतला आहे अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांनी दिली. पुणे शहराच्या विविध भागात नाला स्वच्छतेची कामं 90% पूर्ण झाली असल्याचं महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. शहरात सुमारे 350 किलोमीटरचे नाले आणि 500 किलोमीटरची गटारं आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.